आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ। नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना। संयुक्त अरब अमिरातीत झालं पारंपरिक स्वागत। आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन। जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे। त्यामुळे दिल्लीत आता पेट्रोलचा दर प्रतिलिटर 97.77 रुपये तर डिझेलचा दर 90.67 रुपये झाला आहे। मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे। दिल्ली आणि मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रतिकिलो 2 रुपये वाढ झाली आहे। त्यामुळे दिल्लीत आता सीएनजी प्रतिकिलो 79.09 रुपये दराने उपलब्ध होईल। मुंबईत सीएनजीचा दर प्रतिकिलो 84 रुपये झाला आहे। नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्ताराची मागणी केली आहे। परिषदेत सुधारणा न केल्यास संस्था म्हणून तिच्या विश्वासार्हतेवर मर्यादा येतील असं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर म्हणाले। या संस्थेची निर्मिती ज्या काळात झाली होती त्यापेक्षा आजचं जग अधिक विस्तारलेलं परस्परांशी जोडलेलं गुंतागुंतीचं आणि बहुध्रुवीय आहे आणि संस्थेची मूळ संरचना या बदलाशी जुळवून घेऊ शकलेली नाही असंही जयशंकर यावेळी म्हणाले। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघाची यांची आज नवी दिल्ली इथं भेट घेतली। पश्चिम आशियातल्या संघर्षाबाबत यावेळी चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे। अराघाची यांच्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेतल्या सहभागाबद्दल जयशंकर यांनी संतोष व्यक्त केला। वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं आज जाहीर केलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 15 मिनिटे अतिरिक्त वेळ दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज जाहीर केलं। नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते। नीटच्या परीक्षा पद्धतीमध्ये पुढील वर्षीपासून बदल करणार असल्याचं प्रधान यांनी सांगितलं। ते म्हणाले, OMR पद्धतीनं घेतली जाणारी नीट यूजी परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात CBT पद्धतीनं घेतली जाणार आहे। 21 जूनला घेतल्या जाणाऱ्या नीट यूजी परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील असं त्यांनी सांगितलं।
परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, OMR शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारे विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी। जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने त्वरित एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए। 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा। इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा।
एनटीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं। सरकार विद्यार्थ्यांबद्दल संवेदनशील असून त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं प्रधान यांनी सांगितलं। 3 मे रोजी झालेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल याचा पुनरुच्चार प्रधान यांनी केला। पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे साऱ्या जगालाच इंधन दरवाढीला तोंड द्यावं लागत आहे। इतर देशांमध्ये इंधनाच्या दरात 20 ते 100% वाढ झाली असताना भारतात केवळ काही टक्के वाढ झाली असल्याचं केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी म्हटलं आहे। इंधनाच्या दरातील वाढ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झाली असल्याचा आरोप राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 6 दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले। या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते संयुक्त अरब अमिरातीत राष्ट्राध्यक्ष शेख महम्मद बिन झायेद अल नह्यान यांची भेट घेणार आहेत। दुबई इथं प्रधानमंत्र्यांचं पारंपरिक मानवंदना देऊन स्वागत करण्यात आलं. दौऱ्यादरम्यान भारताचे विविध देशांसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पूर्ण झालेल्या 5 लाख घरांमध्ये आज लाभार्थ्यांचा गृहप्रवेश होत आहे. सातारा इथं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत 6 लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्त केल्या जात आहेत. दरम्यान शिवराजसिंह चौहान यांचं आज सकाळी सातारा इथं आगमन झालं. बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचं स्वागत केलं. सातारा पालिकेने उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे आमदार रथींद्र बासू यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी रथींद्र बासू यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि आवाजी मतदानाने तो मंजूर झाला. ज्येष्ठ मनोविकारतज्ञ आणि लेखक डॉ आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. नाडकर्णी यांच्या निधनानं साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा प्रसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार होतील. डॉ आनंद नाडकर्णी यांनी 1980 एमबीबीएसची पदवी घेतली. त्यानंतर 1984 मानसोपचारशास्त्रामध्ये एमडी ही पदवी मिळवली. व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. असीम ऊर्जा आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ मनोविकारतज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांच्या निधनाचे वृत्त धक्का देणारे असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. डॉ नाडकर्णी यांनी मानसिक आरोग्याविषयी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आयुष्यभर अत्यंत संवेदनशीलतेनं आणि समर्पित भावनेनं कार्य केलं. मानसिक आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेलं काम समाजासाठी कायम प्रेरणादायी असेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली. अरावली पर्वतरांगांमधल्या वाढत्या खाणींना पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन सध्या खाणकाम भाडेपट्टी कंपन्यांच्या बाजूनं कोणताही आदेश काढणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. अरावली पर्वतरांगांची व्याख्या स्पष्ट करणं आणि इतर बाबींसंदर्भातल्या न्यायालयानं स्वतःहून दाखल करून घेतलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. खाणकाम संदर्भातला भाडेकरार रद्द केल्यास ती कंपनी न्यायालयात जाऊ शकते असा दावा वकिलांनी केला. मात्र हा संवेदनशील प्रश्न असल्यामुळे ही सुनावणी टप्प्याटप्प्यात न करता याबाबतीतली संपूर्ण तथ्य समोर आल्यावरच करता येईल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमल्ला बागची यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं. अरावली पर्वतरांगांमधले पर्यावरणीय दाव्यांसंदर्भात त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची नावे देण्याची सूचना पर्यावरण मंत्रालयाला फेब्रुवारीतच केल्याचंही खंडपीठानं यावेळी नमूद केलं. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधूचा सामना आज जपानच्या अकाने यामागची हिच्याबरोबर होत आहे. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनचा सामना उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या खेळाडूबरोबर होणार आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 36 तासात झालेल्या पाऊस, वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 111 जणांचा मृत्यू झाला तर 200 अधिक जण जखमी झाले. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीनं पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रेल्वे रुळांवर झाडं पडल्यानं त्याचा फटका पाटणा राजधानी एक्सप्रेससह अनेक गाड्यांना बसला आहे. उझबेकिस्तानमध्ये ताश्कंद इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षांखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 12 कांस्य अशी 27 पदकांची कमाई केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना. संयुक्त अरब अमिरातीत झालं पारंपरिक स्वागत. आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.